हे अॅनिमेशन तुम्हाला सकाळच्या पहिल्या रिक्त दरम्यान तुमची लघवी कशी गोळा करायची ते दाखवेल, जी तुम्ही सकाळी उठल्यानंतर केलेली पहिली लघवी असेल. अभ्यासादरम्यान प्रत्येक टाइम पॉइंटवर सकाळच्या पहिल्या रिक्त लघवीचे सॅम्पलिंग सलग 2 दिवसात करणे आवश्यक आहे.
अजित स्कॅनिंग सेंटर 20 वर्षांपूर्वी कल्याणमध्ये एका छोट्याशा डायग्नॉस्टिक सेंटरच्या रूपात लावलेल्या रोपट्याचं आज एका विशाल वृक्षात रूपांतर झालंय. कल्याण आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना वैद्यकीय तपासण्यांकरिता कराव्या लागणाऱ्या मुंबईच्या फेऱ्या टळाव्यात म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता ठाणे जिल्ह्यातल्या एका अद्ययावत डायग्नॉस्टिक सेंटरपर्यंत येऊन पोहोचलाय.